चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील बरोबरच्या करारामुळे 18 राज्यातील ऊस उत्पादकांचे होणार हाल, शेट्टी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं की जर ब्राझील आणि भारत सरकार दरम्यान साखर, इथेनॉल आणि बायोडिझेलच्या व्यापारासाठी करार झाला तर देशातील 18 राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील। शुक्रवारी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचा समारोप झाला। याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते। ते म्हणाले, ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भारत दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधून साखर, इथेनॉल आणि बायोडिझेल उद्योग संदर्भात करार केला तर त्याला आमचा विरोध राहील। केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागेल। शेट्टी म्हणाले की ब्राझीलनं WHO मध्ये भारतातील साखर, इथेनॉल आणि बायोडिझेल उद्योग नीतीला विरोध केला आहे, यामुळे भारतात साखर निर्यात होऊ शकत नाही। दरम्यान राजू शेट्टी यांनी सांगितलं की राज्यातील ठाकरे सरकारनं कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। बैठकीत सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध करण्यात आला।